नमस्कार, मी सुकणी सेंटर येथून बोलत आहे. जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे?
Thank you.